हरिः ओम् अग्निशम इन्द्रश्च मे सोमश्चम इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे पूषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे श्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षम् च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे अगशुष्य मे रश्मिश्च मेदाभ्यश्च मेऽधिपतिश्च म उपागशुष्य मेऽन्तर्यामश्च म इन्द्रवायवश्च मे मैत्रा वरुणश्च म अश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थीजमाग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च म ऋतुग्रहाश्च मेति ग्राह्याश्च म इन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियोजनश्च मे परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृतीत आपल्या समोर सद्भक्त राधिका वेल्हाळ सादर करतील.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वामींच्या समवेत ध्यानाला बसणं आणि नंतर त्यांचे अमृत बोल ऐकणं ही एक आनंदाची पर्वणी होती. एका गुरुवारी स्वामी त्यांना पडलेल्या दृष्टांत वजा स्वप्नांविषयी बोलत होते. स्वामी सांगत होते, श्रीधर स्वामी गडावर असे पांढऱ्या घोंगडीवर बसले होते. त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक रांगेमध्ये उभे होते, तसाच मीही दर्शनासाठी उभा होतो. महाराज स्वस्थ बसले होते, काही बोलत नव्हते. नंतर मी दर्शनासाठी पुढे आलो आणि पायावर डोकं ठेवणार तेवढ्यात त्यांनी दोन्ही हातांनी मला असं वर उचललं आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी त्यांना म्हटलं, स्वामी आपल्या डोळ्यात अश्रू का बरं? ते म्हणाले, तू पाहतोयस ना समर्थ संप्रदायात काय चाललंय ते. प्रत्येकाने आपापलं स्वतंत्र मंडळ स्थापलं आहे आणि त्यात ते राहतात. यापेक्षा त्यांचा आवाका नाही. मी म्हणालो, मग मी त्यांच्यामध्ये काय करायला पाहिजे? यावर ते म्हणाले, तू जशी ज्ञानेश्वरी सांगतोस ना तसा दासबोध सांग. माझी सर्व शिकवण दासबोधात आहे, किंबहुना दासबोधाचीच शिकवण मी सांगतो आहे. तू दासबोध सांग आणि या समर्थ संप्रदायात काय तुला करता येईल ते कर. मी म्हटलं, एक संप्रदाय मायाकडे सुपूर्द केलेला आहे, आपल्याला ठाऊक आहे. आणखी या संप्रदायात मी काय करणार? मी हे दोन्ही संप्रदाय एकच समजतो, पण मी उद्यापासून दासबोध सांगायला सुरुवात करेन. आठवड्यातून एक दिवस दासबोध सांगेन. मग श्रीधर स्वामींनी मला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, माझे पूर्ण आशीर्वाद तुला आहेत. असं हे स्वप्न सुमारे 15-20 मिनिटं चाललं होतं. त्या दिवसापासून पुढे मी दासबोध सांगायला सुरुवात केली, त्याला आता 12 वर्ष झाली. एकदा स्वप्नामध्ये गुळवणी महाराज भागेश्वर निवास मध्ये जिथे ज्ञानेश्वरी चालत होती तिथे आले. ज्ञानेश्वरी झाली होती आणि मी आसनावर नुसता बसलो होतो. गुळवणी महाराज सरळ आतमध्ये आले. त्यांना बघितल्यावर मी उठलो आणि त्यांना आसनावर बसवलं. मी त्यांना नमस्कार केला आणि शेजारी बसलो. ते म्हणाले, इथे ज्ञानेश्वरी चालते का? मी म्हणालो, हो. ते म्हणाले, फार चांगलं आहे, तुम्ही फार चांगलं काम करत आहात. मी म्हणालो, मायाच्यानी जेवढं होतं तेवढं मी करतो. ते म्हणाले, चल मायाबरोबर बाहेर, मला तुला काही सांगायचं आहे आणि तुला काही द्यायचं आहे. रात्रीचे 10 वाजले होते. चला असं म्हणून आम्ही भागेश्वर निवासच्या मधल्या दारातून बाहेर पडलो. आम्ही बरोबरच चालत होतो. ते काय मला म्हणाले, मायाकडे शक्तिपात संप्रदाय आलेला आहे तर मला तुला तो द्यायचा आहे. मी म्हटलं की हा शक्तिपात संप्रदाय आमच्याकडे फारसा नाही. शक्ती संक्रमण जरी झालं तरी तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने नाही. गुळवणी महाराज म्हणाले, ते काहीही असलं तरी मी तुला मंत्र सांगणार. त्याप्रमाणे चालता चालता त्यांनी सगळा मंत्र मला सांगितला. मग आम्ही साहित्य परिषदेपर्यंत आलो. मला म्हणाले, मंत्र तुझ्या लक्षात राहील ना? मी म्हणालो की चांगला पाठ करून ठेवतो. मग रिक्षा आली, त्यांना रिक्षात बसवलं. मी त्यांना नमस्कार केला आणि म्हणालो की आज तुम्ही मला एक निराळी शक्ती दिली, पाहूया कसं काय होईल ते. मग त्यांची रिक्षा गेली आणि मी परत येऊन माझ्या आसनावर बसलो. इतकं मला स्वप्न पडलं. मग नंतर सकाळी उठल्यानंतर मी तो मंत्र आठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो मंत्र काही आजपर्यंत कधीच आठवला नाही. मी झोपेत तो मंत्र 4-5 वेळा म्हटला होता, पण तरी तो अजिबात विसरलो. पण शक्तिपात दीक्षा मात्र त्यांच्याकडून माझ्याकडे आली. एकदा स्वप्नात गुलाबराव महाराज आले होते. भागेश्वर निवासमध्ये ज्ञानेश्वरी सांगत होतो, ते खिडकीच्या खाली थोडेसे कोपऱ्यात असे बसले होते. माझा आणि त्यांचा परिचय काही नाही. मी कधी त्यांचे दर्शन घेतले नव्हते किंवा कधी त्यांचा फोटो पाहिला नव्हता. हे ते गुलाबराव महाराज असं मला अजिबात माहिती नव्हतं. माझं प्रवचन चालू होतं, ते तल्लीन होऊन ऐकत होते. ते अंध आहेत हे मला त्यांच्या डोळ्यांवरून लक्षात आलं. प्रवचन संपल्यानंतर मी सहज त्यांना विचारलं, आपण कोण? ते म्हणाले, मी कोणी का असे ना, पण तुम्ही अतिशय सुंदर प्रवचन करता हे मी ऐकलं. मला अतिशय संतोष झाला. मी त्यांच्याकडे बघितलं. त्यांचे केस थोडे वाढलेले होते, दात किंचित पुढे होते, काळसर होते आणि अंध होते. मी गुलाबराव महाराजांना कधी बघितलं नव्हतं. त्यांच्या वाङ्मयाचा आणि माझा परिचय नाही. नंतर मी त्यांना जिन्यावरून खाली आणलं, त्यांना रिक्षात बसवलं आणि ते गेले. दुसऱ्या दिवशी रास्ता पेठेत राहणारे ज्ञानेश्वर पांगारे म्हणून सद्गृहस्थ दुकानात आले आणि म्हणाले, मी तुम्हाला गुलाबराव महाराजांचे ग्रंथ देतो. त्यांनी गुढार्थ दीपिका हा ग्रंथ दिला. मी त्यांचा ग्रंथ उघडला तर तेथे गुलाबराव महाराजांचा फोटो होता. मी त्यांना म्हटलं, मी यांना ओळखतो, हे काल माझ्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी आमच्या ज्ञानेश्वरी प्रवचनावर शिक्कामोर्तब पण केला. पुढे स्वामी म्हणाले, मला स्वामी स्वरूपानंदांचं पण 2 स्वप्न दर्शन झालं. त्यावेळेला त्यांची तब्येत अगदी उत्तम होती आणि पावसमध्ये आम्ही दोघं चांगला लांब लचक फेरफटका मारून आलो. त्यांनी माझी सगळी चौकशी केली, म्हणजे मी टेनिस कधी खेळत होतो, मी ध्यानाला कधी बसायला लागलो, मी ज्ञानेश्वरी कशी सांगायला लागलो, असं सगळं विचारलं. मग खोलीत आल्यावर मी नेहमीप्रमाणे त्या बाकावर बसायला गेलो तर म्हणाले, तसं नाही, इथे माझ्याजवळ बसा. असं म्हणून त्यांनी मला त्यांच्या समोर गादीवर बसवलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला, पाठीवरून हात फिरवला. मला म्हणाले, आज खूप आनंद झाला, माझे पूर्ण आशीर्वाद तुम्हाला आहेत. असं जवळजवळ 1/2 तास स्वप्न चालू होतं. बोलता बोलता स्वामी क्षणभर थांबले आणि म्हणाले, ज्ञानेश्वर महाराज असे दृष्टांत वजा कधी माझ्या स्वप्नात आले नाहीत. याचं कारण ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवी ओवी मी त्यांचं दर्शन घेतो असा माझा भाव आहे. ज्ञानेश्वर महाराजांचंही आणि समर्थांचंही दर्शन असं घेतो हा माझा भाव पुष्कळ काळापासून आहे. प्रत्येक ओवीत मला ज्ञानेश्वर महाराज भेटतात म्हणून त्यांचं दर्शन मला कधी स्वप्नात झालं नाही. बाकी या सगळ्या संतांची दर्शन म्हणजे ते नुसते स्वप्नात आले आणि गेले असं झालं नाही, तर त्यांचं आणि माझं काही काळ बोलणं चालणं होऊन, काही सांगायचं असेल तर सांगून, काही आज्ञा असेल तर आज्ञा करून असे ते गेलेले आहेत. ज्या ज्या वेळी असे काही दृष्टांत झाले त्यावेळी सकाळी उठल्यानंतर मी पूर्ण आनंदात आणि समाधानात होतो आणि तो आनंद कदापिही गेला नाही अगदी आजपर्यंत. ही दृष्टांत वजा स्वप्न जेव्हा जेव्हा पडली त्या दिवशी माझ्या काही मनात होतं, त्यावर माझं काही चिंतन झालं होतं किंवा रात्री झोपताना तो विषय होता असं काही नव्हतं. मनात कधी विचारही नव्हता, श्रीधर स्वामींबद्दल नव्हता, गुरुणी महाराजांबद्दल नव्हता, शक्तिपाताचा नव्हता. कारण आपल्याला ज्या वाटेला जायचं नाही त्याचा विचारच करायचं काय कारण? पण या सगळ्या दृष्टांत वजा स्वप्नांचं प्रत्यंतर मला लागलीच आलं हे मात्र खरं. शेवटी आपला उद्धार आपणच करायचा असतो. ज्याने शाश्वताचा शोध घेतला त्याचं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध. अशाश्वताला किती मलमपट्टी करणार? या सगळ्यासाठी संत आपल्याला मदत करतात. स्वामी एवढं सगळं एका गुरुवारी बोलले आणि ते सगळं मी टेप रेकॉर्डरवरती टेप करून घेतलं. नंतर स्वामी मला म्हणाले, आज तुला काही ऑफिस वगैरे नाही का? मन लावून निवांत ऐकत बसलीये. आज स्वामींच्या बोलण्यामध्ये वेगळाच विषय होता. स्वामींच्या इथून उठून ऑफिसच्या वेगळ्या वातावरणात जायला नको वाटत होतं. मी सहज म्हटलं, आज आता ऑफिसमध्ये जायचं अगदी जीवावर आलंय. स्वामींना हसू यायला लागलं, म्हणाले, मला वाटतं अगदी पहिल्या दिवसापासूनच तुला ऑफिसमध्ये जायचं जीवावर येतंय. पण काय करणार. पुढे स्वामी गमतीतच माझ्या वडिलांना म्हणाले, बाळासाहेब, ही पूर्वी जरा तरी आपली विचारपूस करत होती, आता नोकरी लागल्यापासून ही अजिबात आपल्याला विचारत नाही, विडी काढीला सुद्धा काही देत नाही. मी म्हटलं, अहो तुम्ही असं काय बोलताय. मी चालले आता ऑफिसला. जिना उतरत असताना पाठीमागे सगळ्यांच्या हसण्याचा आवाज ऐकू येत होता. माझ्या मनात आलं, कसे आहेत स्वामी, जितक्या सहजपणे अध्यात्म ज्ञानाचा उपदेश करतात तितक्या सहजपणे साधी सुधी थट्टा मस्करी पण करू शकतात आणि सर्व वातावरण सदैव आल्हाददायक आणि मोकळं ठेवतात, जेणेकरून प्रत्येकाची साधना सहज पुढे जात राहावी.
अमृता बिंदू नावाचं स्वामीजींचं एक जुनं पुस्तक मी ज्या वेळेला स्वामीजींकडे सुरुवातीला यायला लागलो तेव्हाच्या काळात प्रकाशित झालेलं. 1 ऑक्टोबर 1977 अशी याची प्रकाशनाची तारीख आहे. याचा अर्थ स्वामीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. 1976 साली मी स्वामीजींकडे आलो, जुलै महिना असावा, जून किंवा जुलै, आणि 77 साली हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. ध्यान, धारणा आणि समाधी असं प्रकरण आहे. असं म्हणतात की मन एकदा ताब्यात आलं की मग बाकी काहीही कर्तव्य राहत नाही. पण ते ताब्यात यायचं कसं? मन कधीही थांबत नाही. मन हा एक अखंड वाहता प्रवाह आहे. मन थांबविण्याचा प्रश्नच नाही. मनात येणारे संकल्प आणि विकल्प यांच्याहून मी अलिप्त आहे असा बोध दृढ करीत ध्यान करीत राहायचं. मनात वृत्ती या उठतच राहणार. वृत्ती आणि मन यांची एकदा का सांगड घातली गेली की मग मन त्या वृत्तीला कोठे भरकटत नाही याचा नेम नसतो. म्हणून त्या वृत्तीशी माझा काहीही संबंध नाही अशा बोधानं मनाकडे वृत्ती पाहेना ढुंकोन मग बोलणे कोठोन व्हावे तेथे अशा निर्धारानं साक्षीत्वानं तटस्थपणानं द्रष्टेपणानं साधक पाहायला लागला म्हणजे मन हळूहळू शांत शांत होत जात आणि ध्यानकाली तर श्वास व मन चिदाकाशात विलीन होऊन जातात. मन कसं स्थिरावेल, ते शांत कसं होईल याची चिंता साधकानं करण्याचे कारण नाही. मन पुढे आपोआप स्थिर होतं. साधकाचा आहार योग्य हवा, साधनेला सहाय्यकच ठरेल असा तो असावा. नाईकणे ते कानची टाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, अवाच्य ते टाळी जीभची गा, अशा वृत्तीनं योग्य तेच मनाला पुरवीत राहिलं, त्यावर योग्य ते नियंत्रण निर्धारण ठेवित गेलं आणि ध्यानकाळी मनात येणाऱ्या विचारांकडे दूर उभे राहून पाहत राहण्याचा अभ्यास ठेवला तर मन हळूहळू स्थिरावे. सहज समाधी म्हणजे काय? संतश्रेष्ठ कबीर यांनी ज्याला साधो सहज समाधी भली असं म्हटलं आहे ना, तीच ही सहज समाधी, सर्व काळी टिकणारी समाधी अवस्था ती हीच, सदैव जागृत, चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन कदा काळी, आत सोहमचा बोध पक्का झालेला, अर्थात त्यासाठी आधी डोळे मिटून साधणारी समाधी प्राप्त होणं आवश्यक आहे, तरच सहज समाधी राहू शकेल। ध्यानात एक मिनिट निर्वृत्तिक अवस्था म्हणजे धारणा, 3 मिनिटापर्यंत तीच निर्वृत्तिक अवस्था टिकू लागली म्हणजे ध्यान सिद्ध झालं असं म्हणायला हरकत नाही, आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे समाधी स्थिती। किमान 15 मिनिटं निर्वृत्तिक अवस्थेत साधक राहू लागला म्हणजे ती खरी समाधी स्थिती होय। गाढ झोपेसारखीच ही अवस्था असते, गाढ झोप पण आतून पूर्ण जागृती म्हणजे समाधी। सोहम साधना हा एक सुंदर खेळ आहे, त्यासाठी श्वास दीर्घ घेता आले पाहिजेत। तसा तो घेता आला की मन लवकर शांत होतं, मग कसली धावपळ नाही, अगदी सावकाश जमेल तेवढा दीर्घ श्वास घ्यायचा, त्यानं दम लागत नाही, फुफ्फुसांना त्रास होत नाही, श्वासोश्वासांचीही कवायत नाही। चंचल अस्थिर मनाला गुंतून ठेवण्यासाठी काही ना काही साधन लागतं, इथे श्वास हेच साधन, तेच आलंबन। त्या श्वासाशी मनाची सांगड घालून त्या अभ्यासानं चिदाकाशात स्थिर करायचं आहे, मन शांत करण्याचा हा एक अभ्यास आहे, एक उपाय आहे। सोहम या साधना मार्गात सोहम, सहा अहम, तो मी हा बोध होणं हे मुख्य आहे। श्वास घेणं, तो दीर्घ करणं, वर थांबवणं, खाली येणं, या गोष्टी अंतिम बोधाच्या दृष्टीने गौण व साधनाभूत आहेत। इथे योगाला महत्व नाही, महत्व आहे ते बोधाला। सोहम बोध ठसविण्यासाठी योग साधनेतील एक छोटीशी श्वास प्रक्रिया इतकच। गगन, चिदाकाश हे दृश्य, आपण द्रष्टा, या ध्यानातील अवस्थेनंतर दृश्यावरच जेव्हा लक्ष केंद्रित होतं तेव्हा जी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेची जाणीव असणारा कोण? समाधी अवस्थेत आनंदाचा जो भोग घेतो तो स्वानंद रूप स्वसंवेद्य असा आत्माच असतो। साहजिकच त्याला त्या आनंदाचा भोग भोगण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज लागत नाही, तो आनंद रूप आणि स्वयंप्रकाशी आहे, तो स्वतःच प्रगट होतो, तेव्हा त्या अवस्थेची जाणीव असणाराही तोच म्हणजे आत्माच असतो। ध्यानाला मोठ्या प्रेमानं बसावं, दात ओठ खात उसना उसान आणून अमुक वेळेपर्यंत बसायचंच म्हणून ध्यानाला बसण्याचा प्रयत्न करण्याचं कारण नाही। ज्या कोणाला ध्यानाची गोडी लागते तो सहजच जास्त वेळ ध्यानाला बसतो, माणसाला भूक जितकी सहज तितक्या सहजतेने ध्यानाला बसावे। ध्यानाची गोडी लागली की साधक ध्यानाला बसतो हे खरं, तरी पण ही गोडी लागेपर्यंत थोड्या निर्धारानं मनावर काहीशी बळजबरी करूनच बसावं लागतं, त्यातही मन नाना युक्त्या योजतं, निर्धाराच्या हातावर तुरी देऊन ते पळून जाऊ पाहतं, पण एकदा मनाला गोडी लागली की क्रिया सहज घडू लागते। साधारणपणे दिवसाकाठी वेगवेगळ्या वेळी किमान 3 वेळा ध्यानाला बसावं, थोडा थोडा वेळ ही चालेल पण सकाळी मात्र 1.5 तास तरी बसावे। मन हे इतरत्र कुठेही फार काळ स्थिर राहू शकत नाही, चिदाकाश हेच शरीरातलं असं एक ठिकाण आहे की जिथं मन स्थिर होऊ शकतं, फार काळ स्थिर राहू शकतं। प्राणापाना सहित मन चिदाकाशात जिरवून टाकलं पाहिजे। ध्यान करायचं म्हणजे मनच ठेवायचं नाही, मनाच्या सर्व कल्पना बंद केल्या म्हणजे बंद झाल्या की मीच शिवस्वरूप आहे असा प्रत्यय येतो. ध्यानापूर्वी प्रथम डोळे मिटून भगवंताची अथवा आपल्या सद्गुरूंची मूर्ती पाहावी, त्यांना मनोमन कळवळून प्रार्थना करावी की मला सोहम तोच मी या बोधात आपणच आणा. प्रकाश दिसणं, नाद ऐकू येणं अथवा सुगंध येणं असे काही प्रकार साधकांना साधनाकाळी अनुभवास येतात. तसा अनुभव आला तर तो स्वागतार्ह होय, पण आला नाही म्हणून काही बिघडत नाही. या अनुभवाला विशेष महत्व देण्याचंही कारण नाही. मुख्य गोष्ट आहे ती मनाचं अमन होणं, त्या अमन अवस्थेत मिनिट दोन मिनिट स्वस्थ राहणं. स्वस्थ याचा अर्थच मुळी स्वतःमध्ये राहणारा, स्वतःमध्ये स्थित. या निर्विकल्प अवस्थेत मन जास्तीत जास्त वेळ कसं राहील याकडंच साधकानं आपलं सारं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. एक वृत्ती उठली व निमाली, दुसरी वृत्ती अजून उठलेली नाही, या दरम्यानची अवस्था हीच एका अर्थानं निर्विकल्प अवस्था होय. ही निस्तरंग अवस्था अभ्यासाने वाढवीत जाता येते. साधनाकाळी मनाचा चिदाकाशामध्ये हळूहळू लय होऊन त्या मनात वृत्ती उठे अशा झाल्या की साधकाचं ध्यान सिद्ध झालं असे समजायला हरकत नाही. ध्यान म्हणजे नेमकं काय? ध्याता म्हणजे ध्यान करणारा साधक. जेव्हा स्वतःला मी ध्यान करीत आहे हे विसरतो आणि सोहमशी एकरूप होऊन राहतो, त्या अवस्थेला ध्यान असं म्हणतात. केवळ श्वासावर लक्ष ठेवणं म्हणजे ध्यान नव्हे. ध्यानासाठी आवश्यक असणारी ती एक पूर्वतयारी आहे असं फार तर म्हणता येईल. कोण ध्यान करीत आहे याचा विचार करावा. ध्यान करणारा तोच आणि ज्याचं ध्यान धरलं जात आहे तोही तोच. देह, वाचा आणि मन साधकाच्या ताब्यात यायला पाहिजेत. त्यावर नियंत्रण असेल तरच ध्यान करणं शक्य आहे. वृत्ती जेथल्या तेथेच ठेवायची, मन जेथल्या तेथेच ठेवायचं, ते जेथल्या तेथे कसं राहील याकडे लक्ष देत राहायचं. पण चंचल मनाला हा न तो सारखा व्यापार हवा असतो, म्हणूनच सोहमच्या व्यापारात त्याला गुंतवायचं आहे. अशा प्रकारचं पहिलं प्रकरण आहे ध्यान धारणा समाधी. त्यांचं सांगणं किती नेमकं होतं हे याच्यावरून लक्षात येत. अजूनही काही प्रकरण याच्यामध्ये आहेत. हे प्रकरण जवळपास मी सगळं वाचलं, आता पुढचं थोडं थोडं काही वाचलं. सर्व विश्व हा जणू आनंदाचा सागर आहे. त्या सागरावर जीव आनंद रूपी लहरींनी नाचतो आहे. हा बोध ज्या कोणाला झालेला असेल आणि जे कोणी त्या बोधातच सतत वावरत असतील ते महात्मे होत असं खुशाल समजावं. नामस्मरण संतसंगती यांनी प्रारब्ध जळून जातं. संतांना देखील आपापले भोग भोगावेच लागतात, पण त्यांना त्या भोगाची तीव्रता जाणवत नाही, कारण ते सदा सर्व काळ स्वरूप बोधावरच असतात. आत्मज्ञानी महापुरुष या अवनी तलावर अनेक असतील नव्हे आहेत ही, पण त्यापैकी बहुतेकांचं आत्मज्ञान हे स्वतःला प्रकाशित करण्यापुरतं मर्यादित असतं. त्यांच्या त्या ज्ञानाचा इतरांना फारसा उपयोग होत नाही. जी मंडळी पूर्व संस्कारानुसार रजोगुणी तमोगुणी असतील, त्यांनी त्या गुणातून एकदम गुणातीतात उडी मारली तरी त्यांची प्रकृती त्यांना सोडत नाही. परिणाम असा होतो की ही मंडळी आत्मज्ञानी झाली तरी त्यांचे बाह्य वर्तन त्या त्या गुणानुरूपच होत राहते. या उलट मूलतः सत्वगुणी असलेला मनुष्य नेहमीच दुसऱ्याच्या हितासाठी धडपडत असतो. साहजिकच तो आत्मज्ञानी झाला तरी दुसऱ्याच्या हितासाठीच धडपडत असतो. स्वतः आत्मज्ञानी असून ज्यांची प्रकृती त्यांच्या बोधाशी सुसंगत असते ते अवतारी पुरुष होत. संत हे तर्कांनी जाणता येत नाहीत, त्यांना तसं समजून घेणंही तशीच योग्यता प्राप्त झाल्याशिवाय फार फार कठीण नव्हे, जवळजवळ अशक्यच. अशा स्थितीत जो त्यांना समजून घेईल तो मुक्तच म्हणायला हवा. बाह्य अहंकार हा समूळ नष्टच व्हायला हवा, यात वाद नाही. पण अहंकाराचा देखील उपयोग प्राप्त पुरुष लोककल्याणासाठी करून घेत असतात. म्हणूनच संत देखील मी ज्ञानी मी भक्त असा अहंकार काही एक कार्य करण्यासाठी राखून ठेवित असतात. किंबहुना त्या अहंभावामुळेच ते देहाने राहू शकतात. अनेक संतांच्या परंपरा खंडित झालेल्या दिसतात. परंपरा ओळीने चालू राहिली पाहिजे, पण तसं घडलेलं दिसत नाही खरं. असं का व्हावं? कारण उघड आहे. परंपरा पुढे चालवायला वाढवायला योग्य बोधाचे त्या तोलाचे शिष्यच सद्गुरूंना मिळत नाहीत. लोकांची वृत्ती पाहून संत कंटाळतात आणि शेवटी इहलोकीची यात्रा संपवितात. आपण ध्यानाला बसतो ती सत्संगतीच असते. सत एक परमात्मा, त्याची संगत ठेवायची, त्याशिवाय मन वळणार कस? चित्रूप झालेली व्यक्ती खाली अथवा वर अशी होऊ शकत नाही. संत प्रथम बोलतात ते खरं समजावं. ते त्यांचं म्हणणं सांगणं मनापासूनचं असतं, पण त्यानंतर ते जे जे काही बोलतात सांगतात ते केवळ इतरांना दुखू नये म्हणून. संत साधारणत सर्वसामान्य लोकातच सर्वसामान्यांसारखेच वावरत असतात. अलौकिक नोहावे लोकाप्रती अशीच त्यांची वृत्ती असते, पण त्यामुळेच कोणाला ते कळत नाहीत. त्यांचं संतत्व सर्वसामान्यांना जाणवत नाही. स्वरूपाच्या प्रकाशात विश्व पाहतात ते संत. संतांची केलेली सेवा कधीही वाया जात नाही. आपली बुद्धी इंद्रिय रत असते, अपरिपक्व. त्या उलट संतांची बुद्धी ही परिपक्व, अनुभवाची आणि स्वच्छ. म्हणून ते जे काय सांगतील ते साधकांनी का कशासाठी असे प्रश्न न विचारता करीत जावे, त्यातच त्यांचं हित असतं. आपल्या इंद्रियरत बुद्धीनं त्यात फाटे फोडू नयेत. परमार्थ व्यवहार हातात हात घालून जिथं चालत असतात, प्रेम दया शांती क्षमा हे दैवी गुण व्यवहार काळीही ज्यांच्या ठिकाणी असतात त्यांनाच संत असे म्हटले जाते. या जगात सगळ्या प्रकारच्या मालाला गिराहीक मिळतं. मांजरपाटाला ते मिळतं, तसंच ते टेरिकॉट टेरिलिन अथवा गर्भ रेशमी कापडालाही मिळतं. परमार्थाच्या क्षेत्रात देखील असंच घडतं. इथं बुवा महाराजांना गिराहीक भरपूर, खऱ्या संतांना देखील त्या त्या योग्यतेचे ग्राहक मिळतात. बुवाबाजी ही अगदी अनादिकालापासून चालू आहे. अर्थात दोष बुवा बैराग्यांपेक्षा त्यांच्याकडे जाणाऱ्यांना द्यावा लागेल. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, हेच खरं. सर्वसामान्य लोक संतांकडे जातात तेही प्रामुख्याने सांसारिक समस्यांची सोडवणूक व्हावी म्हणून. साहजिकच खऱ्या संतांच्या ऐवजी गंडे दोरे भस्म विभूती देऊन फसविणाऱ्या बुवा बैराग्यांच्या जाळ्यात असे लोक गुरफटतात. संतांचं चरित्र लिहिणारा संतच हवा, किमान पक्षी तो उत्तम साधक तरी असला पाहिजे. तसं झालं तरच संतांचा बोध, त्यांची पातळी, त्यांची अवस्था त्या लेखकाला समजू शकते. तसा लेखकच संतांचा उपदेश समर्थपणे आकलन करू शकतो. संतांच्या प्रत्येक कृतीचा अर्थ किंचितसा तरी लावू शकतो. किमान पक्षी तो अर्थाचा अनर्थ तरी करीत नाही. संत जे जे सांगतात त्याची परिणिती सोहम भावात व्हावी अशीच त्यांची अपेक्षा असते. संत कधीही विकत घेता येत नाहीत. परमेश्वर आपल्याला जे शक्ती सामर्थ्य देतो त्याचा आपण योग्य वापर करीत गेलो तर परमेश्वर अधिकाधिक शक्ती देत जातो. संत अशीच शक्ती मिळवत असतात, ती इतकी की त्यांच्या समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आपोआपच त्यांच्या पुढे नम्र नतमस्तक होते. संतांची स्थिती आणि जगाचा वागण्याचा एकूण प्रकार यात फार अंतर पडत गेलं म्हणजे काहीतरी निमित्त होऊन संत जगातून निघून जातात. साऱ्या संतांनी अशाच पद्धतीनं इहलोकीचं वास्तव्य संपविल्याचं दिसतं. अर्थात ज्याला काही कार्य करायचं असतं परमेश्वरानंच त्याच्याकडे ते कार्य सुपूर्त केलेलं असतं, तोपर्यंत म्हणजे ते कार्य तडीस जाईपर्यंत हे अंतर वाढू न देण्याची खबरदारी संतांना घ्यावी लागते. संत सुद्धा उत्तम नट असतात. संतांची जातच वेगळी, त्यांचं सांगणं वेगळं, त्या सांगण्यात अंतःकरणाचा कळवळा असतो. लोक बुडत आहेत ते त्यांना पाहवत नाही म्हणूनच ते सांगत राहतात. तत्वत तो व मी एकच, प्रमाणत नाही. परमेश्वरामुळे म्हणजे तत्वत माझ्यामुळे सूर्य प्रकाशतो. ज्यानं चंद्राला अमृत पाण्याला ओलावा पृथ्वीला टणकपणा मिळतो तो विश्वात्मक प्रभू म्हणजे मी. मृत्यूच्या वेळी गंगा तोंडात घालतात म्हणजे गंगा नदीमधून थोडस पाणी बाजूला काढून कमंडलूत भरून घरी आणलेलं पाणी घातलं जातं. आता या बाजूला ठेवलेल्या त्या गंगेत काही जहाज चालणार नाहीत. तसंच तो प्रभू व्यापक आहे, आपण अल्प आहोत. पण जोवर आपण वेगळे आहोत तोवरच अल्प. एकदा सोहम बोधाने आपण त्यात मिसळून गेलो की आपलं अल्पत्व संपतं, आपण आपोआप व्यापक होतो. सोहमची अंगे दोन, एक सोहम बोध आणि दोन सोहम योग. मी तो आहे ही वस्तुस्थितीच आहे, पण तो बोध आपलं मन पक्क होऊ देत नाही म्हणून मनाचा निग्रह करण्याचा प्रयत्न करावा लागतो. सोहम ही ज्ञान साधन आहे, तो काही जप नाही. जितकं वाचू तितकं थोडं आहे, पण इतकं नेमकं आहे की बस. कोणा भंग म्हणेल बरा, वंदना ये म्हण.
संत चरण राज
लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय वासनेचे बीज जळोनी जाय मग राम नामी उपजे आवडी मग राम नामी उपजे आवडी सुख घड घडी वाढो लागे सुख घड घडी वाढो लागे मग राम नामी उपजे आवडी कंठी प्रेम दाटे नयनी लोटे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप मग राम नामी उपजे आवणी सुख घड़ो घड़ी वाढ़ो लागे सुख घड़ो घड़ी वाढ़ो लागे संत चरण रज लागता सहज तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये मग राम नामी उपजे आवणी सुख घडो घडी वाढो लागे सुख घडो घडी वाढो लागे संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज
हरी हरी पडिले दूर देसी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी या माऊलीच्या अभंगात वर्णन केलेला वियोग भगवंताच्या सगुण रूपाबद्दल आहे की निर्गुण की दोन्ही बद्दल आहे अवस्था लावून गेला अजूनही का नये यातील अवस्था ही ध्यानामधील काही स्थिती आहे का असा प्रश्न विचारलेला आहे प्रथम आपण अभंग तर ऐकू कोण म्हणेल पडील तूच म्हण मृदू ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे पडिले दूरदेसी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी दिव दिन तैसी रजनी
पडिले दूर देसी मजा आठवे मानसी मज आठवे मानसी पडिले दूर देसी मजा आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी पडिले दूर देसी मज आठवे मानसी मज आठवे मानसी दिन तैसे रजनी जागी माये अवस्था लावो निजेला अजुनी कानये कानये पडिले दूर देसी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी पडिले दूर देसी गरुड वाहना गंभीरा ये बादा तारा गरुड वाहना गंभीरा ये बादा तारा बाप रखुमा देवी वरा श्री विठला विठला श्री विठला पडिले दूर देसी मज आठवे मानसी मज आठवे मानसी
पडिले दूर देसी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी ह्या माऊलीच्या अभंगात वर्णन केलेला वियोग भगवंताच्या सगुण रूपाबद्दल आहे की निर्गुण की दोन्ही बद्दल आहे. गरुड वाहना गरुड वाहना गुण गंभीरा येईगा दातारा बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला. याच्यावरून लक्षात येत की हा वियोग हा सगुण रूपाबद्दलच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना उपदेश केला तो चांगदेव पासष्ठी म्हणून प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वरीवर गीतेवर काव्यात्मक निरूपण केलं ते भावार्थ दीपिका म्हणून ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंच्या कृपेनी आपली स्थिती कशी झाली याचं वर्णन करून ठेवलं, ते अमृतानुभव म्हणून प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं एवढं कार्य झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज पंढरीला गेले असावेत असं जवळपास सर्व किंवा अनेक विद्वानांचं मत आहे. चांगदेवांना त्यांनी बोध केला तेव्हाच ज्ञानेश्वर महाराजांची बोधाची पातळी आणि उंची, तीच उंची ज्ञानेश्वरीमध्ये आणि तीच अमृतानुभवामध्ये आपापल्या परीने प्रकट झालेली आहे. जसा प्रतिपाद्य विषय आहे तशी प्रकट झालेली आहे. चराचरामध्ये अवघ भरून राहिलेलं परमात्म तत्व ज्ञानेश्वर महाराजांना आत्मज्ञानानंतर स्पष्ट झालं. प्रथम स्वरूप समाधान पावोनिठेला अर्जुन सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देखे. प्रथम स्वरूप समाधान आणि मग सर्व विश्व परमात्म स्वरूप हे ज्ञानेश्वर महाराजांना पक्क झालं. जसं सर्वांनाच ज्या क्रमाने होतं तसंच, पण त्यानंतर म्हणजे अशा व्यापक ज्ञानानंतर आणि असे मोठे मोठे ग्रंथ लिहिल्यानंतर संदेहरहित निसंदिग्ध अशा ज्ञानानेच सगळ्या जगतामध्ये विहार करत असताना ज्ञानेश्वर महाराज जेव्हा पंढरपूरला गेले तेव्हा पंढरीनाथांच्या दर्शनाने ते चकित झाले. जगत परमात्म स्वरूप हा बोध त्यांना होता. तरी देखील निर्गुण निराकार अतर्क्य केवळ आत्मप्रत्ययाने प्रतीत होणारा असा परमात्मा दृष्टीला दिसेल जगताच्या दर्शनाने नव्हे तर एकत्रित ते तत्व दिसेल तेव्हा जी अवस्था होते ती ज्ञानेश्वर महाराजांची झाली. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचे पंढरीनाथांवर जे अभंग आहेत ते सगळेच अभंग विलक्षण आहेत. पंढरीनाथांच्या दर्शनाने ज्ञानेश्वर महाराजांमध्ये ज्ञानोत्तर भक्तीचा, विशिष्ट ज्ञानोत्तर भक्तीचा उदय झाला, निश्चितपणे झाला. प्रथम ती भक्ती त्यांच्या सद्गुरूंच्या ठिकाणी होतीच. ज्ञान झाल्यानंतर त्यांना सद्गुरू अधिक नारायण अधिक ब्रह्म असेच दिसायला लागले. ज्ञानानंतर, ज्ञानाच्या पूर्वी श्रद्धा कोणाचीही असते. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ रचला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळा फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथींची शोभा, तुझिये निढळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हासे, कृष्णा बोलकारे कृष्णा डोलकारे घडिये 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 हित बोलकारे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दुरी सारोनिया, ज्ञान देव म्हणे नयनाची ज्योती तेहे मूर्ती उभी विटेवरी अशा प्रकारे ते पंढरीनाथांना पाहायला लागले. वारंवार म्हणजे वर्षातून एकदा काय त्यांना जे आयुष्य होतं 21-22 वर्षी समाधी त्यांनी घेतली. 16-17 वर्षापर्यंतचा तर प्रवास ते पंढरीला गेलेले नव्हते. म्हणजे 4 वर्षात त्यांना एवढे वेध लागले जबरदस्त की ते परत आल्यानंतर देखील त्या मूर्तीच्या आठवणींनी तळमळू लागले. आपण तर दूरदेशी पडलेले आहोत, दूरदेशी आहोत पण मनात तर आठवणार. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. या विरहामध्ये ज्ञानोत्तर भावना आहे. मात्र त्यांना माहित होत की ज्याच्याविषयी वियोग ज्याच्याबद्दल आपला वियोग झालेला आहे त्याचं स्वरूप ते जाणून होते. ते तर निर्गुण निराकार पण डोळ्यांना देखील दिसतं ना पंढरीला गेल्यावर. जो निर्गुण आहे तो सगुण होऊन समोर उभा राहतो ना आणि तो दिसत नाहीये म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची तळमळ. उमदीकर महाराजांनी देह ठेवल्यानंतर गुरुदेव रानडे अंबुराव महाराजांना म्हणाले की दिवस तर कसा तरी कामांमध्ये जातो, पण रात्री अश्रूंनी माझ्या उशा ओल्या होतात. घडो भेटी कृष्णा तिरी स्वामीयांची हे दिनकर गोसावींनी समर्थांनी देह ठेवल्यानंतर लिहिलेलं काव्य देखील याच प्रकारचं आहे. स्वामीजींच्या जाण्यानंतर पडिले दूरदेशी मज आठवे मानसी. असं म्हणून वियोगाचे कष्ट मी तर अनुभवतो आहे आणि आपल्यापैकी अनेक मंडळी खरंच अनुभवत आहेत. हे सगुणाबद्दल आहे. जेवढं ज्ञान अधिक तेवढी सगुणाची तळमळ देखील अधिक असं हे उलट गणित आहे. ज्ञानाने एका बाजूला शांती समाधान प्राप्त होत असतानाच दुसऱ्या बाजूला सगुणाच्या आठवणीने अधिकाधिक तळमळ. विशेष ज्ञान नसताना जर आपली अशी तळमळ असेल तर ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानोत्तर तळमळ देखील किती मोठी असेल. गुरुदेव रानड्यांसारखी इंटेलेक्च्युअल जायंट असणारी व्यक्ती म्हणते की दिवस कसा तरी जातो पण रात्री मात्र उषा दिसतात. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दिनो तैसी रजनी, दिवस तशीच रात्र, काहीच फरक नाही. अवस्था लावोनी गेला ही अवस्था त्यांच्याबद्दलची ओढ वेध लावून निघून गेला अजूनही का नये. अवस्था तर लावली, ओढ तर लावली, वेध तर लावले पण येत तर नाही. अशा प्रकारे बसल्या जागेवर ज्ञानेश्वर महाराजांची झालेली तळमळ याच्यातून व्यक्त होते. अवस्था लावोनी गेला अजूनही का नये, यातील अवस्था ही ध्यानामधील काही स्थिती आहे का? तसंही पाहायचं झालं तर ध्यानाबद्दल किंवा ध्यानाच्या ओढीबद्दल काही बोलता देखील येईल पण मला प्रामाणिकपणाने असं वाटतं की ही केवळ सगुणाबद्दलची ओढ आहे. म्हणताही येईल एका विशिष्ट तर्काने की ध्यानाच्या आधी लागणारे वेध म्हणून हे आहे पण माझं तसं म्हणण्याची इच्छा नाही. पंत महाराज बाळे कुंद्रीकरांना त्यांचे सद्गुरु भेटले. आधी सद्गुरूंना टाळत होते, सद्गुरूंपासून दूर पळत होते, अनुग्रह नको म्हणत होते. सद्गुरु आले तर ते परसदारात जाऊन बसले. तसं विकर्षण हे आकर्षणाचीच दुसरी बाजू असते, ते आकर्षणच असत. एखादी व्यक्ती आकर्षणामुळं आकर्षित होते तर दुसरी व्यक्ती आकर्षणामुळं जरा बिचकून विकर्षित होते पण तिला आकर्षणच असत. तशा प्रकारे ते आपल्या सद्गुरूंपासून दूर जाऊ पाहत होते तर सद्गुरूंनी त्यांना अनुग्रह दिला, भेट झालीच, घरातच उतरलेले होते. आणि तेवढ्या भेटीनंतर परत त्यांची आणि गुरूंची भेट फारशी परत त्यांची भेट झालीच नाही. आणि पंत महाराजांचे सगळे अभंग हे सद्गुरूंवर आणि सद्गुरूंच्या प्रेमास्पद अशा स्मृतींवर अवलंबून आधारित असेच राहिले. तीही अवस्था श्री गुरुपदी मन हे रमले, संसाराया सहज विसरले. श्री गुरुपदी नाचत गुरु भजनी, आम्ही जाऊ निरंजनी. पंत महाराजांच्या अभंगाला दुसरा विषय नाही. पंचारती ओ पाडू नित्य सहजानंदे, भजनी खेळू पंचारती ओ पाडू. देह हे ताट करूनी, मन बुद्धी शुद्ध निरांजनी. भक्तीचे घृत घालोनी, ज्ञान ज्योती अखंड दीप पाजळू. पंचा सगळे सद्गुरूंच्या प्रेमावर अभंग लिहिले. ज्यांच्या कृपेने ज्ञान झालं त्यांचा वियोग ही सहन न करण्यात सहन न होण्याची अशी गोष्ट सहन करण्यापलीकडची गोष्ट ठरली. त्याचा अर्थ आहे पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी, दिनू तैसी रजनी. झाली गे माये अवस्था लावोनी गेला अजूनी का नये, गरुड वाहना गुण गंभीरा येई गा दातारा, बाप रखुमा देवी वरा श्री विठ्ठला. आणि ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या घरात बसून आळंदीत बसून ज्याचं दर्शन आपण घेतलं तो कधी भेटेल अशी अपेक्षा धरून होते, म्हणून तो अजून का येत नाही असं म्हणतात. प्रत्यक्षात हेच भेटायला जात होते पण तोही कधीतरी येईल याच्यावर त्यांची श्रद्धा होती. तसे ज्ञानाने ते तृप्त असताना असणारी ही तळमळ आहे. बघा, अवचिता परिमळू झुळकला अळू माळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये. अवचित म्हणजे अगदी क्षणिक परिमळ कुठून तरी आला, एखाद्या तापव्यावरून फुलांचा सुगंध आला किंचित आणि तोही झुळकला अळू माळू. मला असं वाटलं का गोपाळ आला की काय. म्हणजे सुगंध देखील सुगंध आहे म्हणून तोष देत नव्हता, विषय हा विषय आहे म्हणून तोष देत नव्हता, तर गोपाळ आला याची ही खूण आहे की काय, आधी सुगंध आला ही असं त्यांना वाटलं. पहिल तोगे काऊ कोकत आहे, आपल्या आपल्या दारात झाडांवर बाजूला कावळे किती ओरडतात, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शकून गे माये सांगत आहे, हा मला शकून सांगतो आहे. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवीन बाहू, पाहुणे पंढरी रावो घरासी येती. पंढरीनाथ पाहुणे म्हणून घरी येत आहेत की काय ते सांगायला आलास की काय आणि ओरडतोयस की काय. ते सांगत असशील तर खुशाल ओढून जा, तुझे सोन्याने मी बाहू मढवून टाकीन असं ज्ञानेश्वर महाराज. ही ती अवस्था आहे, एकाच अभंगात व्यक्त होत नाही, अनेक अनेक अभंगामध्ये. चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी, कान्हो वन माळी वेगे भेटवा. अशा प्रकारे तो आपल्याला वारंवार भेटावा अशा प्रकारची इच्छा ज्ञानेश्वर महाराजांना ते परत आले तरी देखील लागून राहत असे. एवढंच नव्हे तर त्यांनी समाधी घेतली त्याच्या आधी ते पंढरपूरला जाऊन आले, तिथं दर्शन घेतलं, सगळ्या संतांच्या भेटी झाल्या, त्या सगळ्यांना प्रेमानी आळंदीला घेऊन आले. आणि खरंच नामदेव महाराजांनी वर्णन केले की एक हात सद्गुरूंनी धरलेला. आणि एक हात पांडुरंगाने धरलेला अशा समाधीच्या पायऱ्या उतरले आला. म्हणत होते ना अवस्था लावून गेला अजूनही का नाहीये तर आला. याच्यात तळमळ आहे, मानसिक भाव आहे, संतांना देखील स्वप्न रंगवाविषयी वाटतात, स्वप्न पडतात ते तर आता सांगितलं. पण स्वप्न रंगवाविषयी देखील वाटतात आणि ती स्वप्न त्यांच्याबद्दल सत्य देखील होतात. जे जे स्वप्न देखिले रात्री ते ते तैसेची होत असे. हिंडता फिरता आलो आनंद वन भुवनी असं समर्थांनी उद्गार काढले. संत काही स्वप्न पाहत नाहीत असं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ही कल्पना केली आणि ती कल्पना त्यांची सत्यात उतरली. पांडुरंग आळंदीमध्ये असं नामदेवच लिहून ठरतात की त्यांना समाधी देण्यासाठी बरोबर होते. पण ही तळमळ होती, ही ओढ होती, अवस्था म्हणजे या प्रकारची ओढ, या प्रकारची तळमळ. कुठलाही गूढ ध्यानातला अर्थ नकोच लावायला. लावता पुष्कळ येईल, कशाचा कुठं अर्थ लावता येऊ शकेल, पण लावण्याची जरूर नाही. कारण हे इतकं सुंदर आहे, इतकं आकर्षक आहे की देहातीत अशी वस्तू, पण देहानी देखील सगळ्या इंद्रियांनी देखील त्याची अवस्था लावून घ्यावी, सगुण रूपामध्ये त्याला पाहावं, याच्यासारखी दुसरी गोडी नाही. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत बसू. हरि 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 स्वामी जी स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब जय 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 रघुवीर.